पुढील नोंद आहे गोणस अर्थात रसेल्स वायपर. गोणस हा सरीसृप वर्गाच्या वायपरिडी कुलातील एक साप आहे. या वर्गातील डायोप्सिडा उपवर्गाच्या स्क्वेमाटा गणातील सर्पेंटिस उपगणात जगातील सर्व सापांचा समावेश केला जातो. गोणसाचे शास्त्रशुद्ध वर्णन सर्वप्रथम 1796 साली स्कॉटलंडच्या डॉक्टर पॅट्रिक रसेल यांनी केले. त्यामुळे जगभरात तो रसेल्स वायपर या नावाने ओळखला जातो. याचे शास्त्रीय नाव वायपर रसेलाय आहे. मात्र 1993 पासून ते दबैया रसेलाय असे करण्यात आले आहे. हिंदीत दबैया म्हणजे लपून राहणारा असा असल्यामुळे त्याचे दबैया रसेलाय असे नामकरण करण्यात आले आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, थायलंड, इंडोनेशिया, कंबोडिया, चीन, तैवान अशा आग्नेय आशियाई देशात गोणस आढळतो. आसाम, बंगालचा उत्तर भाग आणि गंगेचे खोरे ह्या ठिकाणी त्याचा वावर कमी आहे. परंतु पंजाब, पश्चिम किनाऱ्याकडील प्रदेश आणि दक्षिण भारताचा डोंगराळ भाग ह्या ठिकाणी गोणस मोठ्या संख्येने आढळतो. समुद्र सपाटीपासून सुमारे 2135 मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशात तो सर्वत्र दिसतो. घनदाट वनांपेक्षा मोकळ्या आणि विरळ वृक्षांच्या भागात तो जास्त प्रमाणात दिसून येतो. गोणस हा जाडसर आणि बोजड शरीराचा साप असून तो सुमारे 1.7 मीटर लांबीचा असतो. शरीराच्या मधल्या भागाचा घेर सुमारे 15 सेंटीमीटर असून शरीर दोन्ही बाजूंना निमुळते होत गेलेले असते. डोके मोठे, चपटे व त्रिकोणी आणि मानेपासून वेगळे दिसते. डोके व पाठीवर लहान लहान खवले असतात. प्रत्येक खवल्यावर उभे आडे म्हणजेच कील असल्यामुळे गोणसाचे अंग खरभरीत असते. त्याचे शेपूट लहान असते. पाठीकडचा रंग फिकट ते गडद तपकिरी असून मानेपासून सेफ्टीपर्यंत मध्य रेषेवर लंबवर्तुळाकार गडद काळे भरीव किंवा पोकळ असे 23 ते 30 सलग ठिपके असतात. प्रत्येक ठिपक्याच्या कडेला पांढरी किनार असते. मधल्या रांगेखेरीज प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे काळ्या ठिपक्यांच्या आणखीन 2 रांगा असतात. या दोन्ही रांगातील ठिपके आकाराने लहान असतात आणि ते सलग नसतात. पोटाचा रंग फिकट पांढरा असून त्यावर रुंद व आडवे पट्टे असतात. जाड शरीर, त्रिकोणी डोके, लहान शेपूट आणि पाठीवरील ठिपक्याच्या 3 रांगा या विशेषांवरून गोणस चटकन ओळखता येतो. डोळ्यांच्या बाहुल्या उभट व लंबवर्तुळाकार असून त्याभोवतालच्या पडद्यावर सोनेरी कण असतात. नाकपुड्या मोठ्या असून त्यातून फुफ्फुसातील हवा जोराने बाहेर टाकत तो फुत्कार करतो. फुत्काराचा आवाज मोटारीच्या चाकातील हवा सोडताना होणाऱ्या आवाजासारखाच असतो. या आवाजाद्वारे हा त्याच्या शत्रूला अस्तित्वाची जाणीव करून देतो. गोणसाचा नर मादीहून काहीसा लांब असतो. गोणसाचे विषदंत सुमारे 13 मिलीमीटर लांब आणि पोकळ असतात. मात्र इतर सापांच्या तुलनेने ते मोठे असतात. तोंड मिटलेले असताना विषदंत जबड्यांना समांतर अशा अवस्थेत असतात. दंश करण्यासाठी तोंड उघडल्यावर हाडांची हालचाल होऊन विषदंत जबड्याशी काटकोनात उभे होतात आणि भक्ष्याच्या शरीरात विष टोचले जाते. उंदीर, बेडूक, भेक व सरडे हे गोणसाचे भक्ष असल्यामुळे शेत जमिनीत व त्यालगतच्या भागात आणि ग्रामीण भागातील मनुष्य वस्तीतही गोणस आढळतो. उंदीर आणि बेडूक भेक यांच्या मागावर असल्यामुळे तो शहरी भागातही पुष्कळदा दिसतो. पहाटे व रात्री तो क्रियाशील असतो. तसेच ताकदवान आणि विषारी असल्यामुळे तो दिवसा देखील निर्धास्तपणे वावरतो. गोणस नराच्या आवस्काराच्या दोन्ही कोपऱ्यातून 2 काटेरी अर्धशिष्ण बाहेर निघू शकतात. त्यांच्याद्वारे मादीच्या अवस्कारात वीर्य सिंचन केले जाते. गर्भावधीमध्ये अंडी मादीच्या शरीरातच असतात. अशा प्राण्यांना अंडजरायुज म्हणतात. गोनस मादीला पिले होतात. गोनसाच्या एका मादीने 3 दिवसात 96 पिलांना जन्म दिल्याचीही नोंद आहे. गोनस सहसा माणसाच्या वाटेला जात नाही. माणसाची अगर अन्य शत्रूची चावूल लागतात शरीराचे वेटोळे करून त्यात डोके दडवण्याकडे त्याचा कल असतो. या वेटोळ्यात तो शरीराच्या पुढच्या 1/3 भागाला इंग्रजीतल्या एस अक्षराचा आकार देतो. क्षणार्धात हा भाग सरळ करून तो शत्रूच्या शरीराचा वेध घेऊ शकतो. घोणसाचा दंश झाल्यास त्या ठिकाणी धारदार शस्त्राने जखम करून विषमिश्रित रक्ताचा स्राव करू देण्याची पद्धत कालबाह्य झाली आहे. त्याऐवजी हातापायाला दंश झाला असता दंशाच्या अलीकडच्या भागावर रुमाल किंवा अन्य सोयीस्कर अशी आवळपट्टी बांधून रक्तप्रवाह कमी करणे आणि तात्काळ इस्पितळात नेऊन डॉक्टरांकरवी प्रतिविष टोचणे हा त्यावर इलाज आहे. विजेच्या चपळाईने घोणस आक्रमण करू शकतो. नवशिक्या सर्पमित्रांनी म्हणूनच घोणसाला पकडण्याचे धाडस करू नये. घोणसाची ताकद, चपळाई आणि त्याच्या आक्रमणाच्या दिशेची लवचिकता याबद्दलचे अंदाज चुकीचे ठरू शकतात. त्यामुळे चूक जीवावर बेतू शकते. घोणसाच्या विषामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात. वैद्यकीय संशोधनात त्याच्या विषाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ग्रामीण आणि कृषीप्रधान परिसंस्थेत उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारा एक घटक म्हणून घोणसाला विशेष महत्व आहे. ही नोंद प्राध्यापक शिवाप्पा किट्टद यांनी लिहिली आहे.